सुंदर पोकळ शाखेवर जाऊन बसला, अंडीवर जाऊन बसला, तिथल्यातली नळी मिळाल्या आणि आधी मिळाली. त्याला कोणतीच कल्पना नव्हती. एवढंच नव्हे तर तिथल्यातल्या नळीवरून देखील पडू नये म्हणून खटपट करणारा. ती नळी फिरत असते आणि त्या पोटाला वस्तूला उडायला सक्षम असता आपण पडू नये म्हणून तिथं कसरत करून पाय हलवत हलवत आपला बॅलन्स करून सांभाळण्याचा प्रयत्न करणारा पोपट उडा लागला नळी आणि तो फांदीवर जाऊन बसला की तो तसा मुक्त होतो. पण तसा मूळ अहंते देखीला तो मी म्हणवली तो मूळ अहंतेशी एकरूप होऊन गेला आणि तो सोहम बोधामध्ये स्थिर झाला. ही जी मूळ अहंता आहे ही मूळ अहंता आपल्या ठिकाणी असणारं परमात्म्याचं स्वरूप आहे. शरीर कोणाच घेऊ शकता असं म्हणतात ती मूळ श्रद्धा ही मूळ अहंता आहे. या मूळ अहंतेच्या योगाने ती आहे म्हणून देह अहंता काम करत असते आणि देह अहंतेच्या पोटी बऱ्याच प्रकारचा अहंता आपल्या मागं लागतात. जसं मी पंडित तो पंडित धन्यवाद अथवा दरिद्री मी पापी अथवा पुण्यवान हे अहंता खूप प्रकार आहे. हे देहाहंतेशी निगडित आहे आणि ही देहाहंता मूळ स्वरूपाशी चैतन्याशी संबंधित आहे. हे जे मूळ चैतन्य आहे मूळ अहंता आहे ही मूळ अहंता हे परमात्म्याचे स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप अध्याय बोलली दिले मूळ अहंते वेठलो तरी जर आम्हीच ताकलो नको लोकना प्रगटलो पवने भाई. त्या मूळ अहंतेशी जो कलाकार होऊन गेला त्याच्या असं लक्षात येतं की सैन्य आम्हीच दाखवलो सर्वत्र आम्हीच भरून राहिलेलो आहोत. चंदन देवी धरला जसं चंदनामध्ये लाकडामध्ये ती द्रुती भरून राहिलेली असते. लाकूड आणि चंदनाची द्रुती एकमेकांपासून वेगळी काढता येत नाही. तसा सर्वत्र मी भरून राहिलेलो आहे असा व्यापक बोध त्याला होतो. नळीकेवरून उठीला जैसा शुक शाखे बैठला तैसा मूळ अहंते व्यक्तीला तो मी म्हणवली. आता अज्ञानाच्या मिला जो घोरक होता तरुणी तरी आपलं झालेलं होतं. जो घोरक होता बदल होता तो स्वत करून मी प्रबुद्धा केलेला की अज्ञानाच्या निद्रेच्या जो घोरत होता बदल बदा घोरत होता स्वतःला काय काय समजतो. अज्ञानरूपी निद्रेमुळं तो आपल्या स्वतःला देह समजतो मग स्वरूपवान समजतो मोठा कुळाचा समजतो धनवान समजतो विद्यावान समजतो. आणि त्याचं हे समजणं हे झोपेमध्ये खोडल्यासारखं असं असतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बदबदा खोडल्यासारखा हे खोडणं जे आहे ते जो खोडत असतो त्याला त्याच्याबद्दल पत्ता नसतो त्याला माहिती देखील नसतो की आपण जी बघतो कारण नीद आलेली असते ना निद्रा असते निद्रेमध्ये घडणारी वृत्ती आहे त्यामुळे बोलणाऱ्या माणसाला काही नुकसान आपण बोलतो अथवा बोलत नाही ते दुसऱ्याला ऐकू येत दुसरा मात्र फार अस्वस्थ होतो येतात बोलण्यामुळे. तसं जेव्हा जेव्हा तुझ्या जवळ आपल्या गुणांची स्वतःच्या गुणांची स्वतःच्या कर्तृत्व स्वतःच्या कोणत्या ना कोणत्या तरी चोरीची कामाची शिस्तीची अशी स्वतः स्वतःची स्थिती मिळवणारे किंवा स्तुती करणारे असे लोक तुम्हाला म्हटले असतील तेव्हा तुम्हाला त्याचा त्रास झाला तो तर भरतो आहे त्याला तर माहीत नाही म्हणून भरणाऱ्या माणसाचा म्हणजे दुसऱ्याला त्रास होतो आपल्या स्वतःच्या उद्यमशीलतेचा कर्तृत्वाचा आपल्या कर्मांचा ज्याला फार अभिमान आहे आणि तो सतत सांगत फिरत असतो अज्ञानाची या विकास त्याचा अर्थ काय अज्ञानाची झोप म्हणजे काय नाम्यम पुनेग्रह कर्तारण यदा द्रष्टान पश्यती जर द्रष्टा झाला तर समजणार की मी याच्यावर काही शरत नाही तेव्हा तो द्रष्टा नसतो आणि त्या कृतीत मिसळलेला असतो तेव्हा त्याला झोपच लागलेली असते आणि त्या झोपेत तो सगळं कर्तृत्व आपल्याकडे घेतो आणि मग त्याचं सगळं वर्तन पाहण्यासारखं असत आणि हे जे अज्ञानाच्या विधेमध्ये असणार धोरण आहे ते धोरण त्याचा अर्थ आपलं बडबडणं हे काय आणि कसं करतो हे तर थोडा अंतर्मुख झाला या विचारांनी गावोधळ झाला तर आपल्या लक्षात गोष्ट आपण करत होतो किंवा कोणी केली आम्ही एका भगिनींकडे गेलो होतो तिथं त्यांची बहीण आलेली त्यांच्याकडे गेलो होतो त्यांची धाकटी बहीण आली होती तिची बहुतेक परिस्थिती फार चांगली होती तिच्या ताईपेक्षा मोठ्या बहिणीपेक्षा आणि ती कौतुकाने तिचं घर दाखवत होती चांगलं घर होतं तिने खोल्या होत्या एक छोटी बालकनी होती त्या बालकनीत गेल्यावर मी सहज म्हटलं किंवा काय छान बालकनी तर ही बहीण म्हणाली की माझ्या घरातल्या पाच खोल्यांपैकी चार खोल्यांना बालकनी असं म्हणाल अज्ञानाच्या झोपेमध्ये घोरतो मनुष्य त्याचं त्याला कळत नाही दुसऱ्यांना कसा त्याचा त्रास होतो त्याच्याबद्दल मी सांगत तिचं स्वयंपाकघर तिथं होतं तर पाहिलं म्हटलं इथून सगळी कला कुशल चालते तर असं मी म्हटलं तर ती म्हणाली की माझा एल काही होता आहे आणि चांगला मोठा आहे तिचा असं एवढंच आहे आणि माझ्याकडे स्वयंपाकाला भाव पाहिजे असं ती लगेच अज्ञानाच्या दृष्टीमधून करुण याचा अर्थ सांगतो तुम्हाला आणि मग ती असं म्हणत होती की आमची सोसायटी आहे ती म्हणाली आमचं अपार्टमेंट आहे म्हणजे अगदी नाटक जसं चालावं तसं चाललेलं होतं आणि म्हणाली की मी चालल्या म्हणते की ती लांब तू राहतेस आता एक तू कार घेऊन टाक ती म्हणाली अगं मला कशी कार घ्यायला जमेल मला एवढं जमणार नाही घोरण्याचा तसा दुसऱ्याला त्रास होतो तसा अहम त्यांनी अहम दंडानी पछाड दिलेल्या व्यक्तीच्या बोलण्याचा ऐकणाऱ्याला अतिशय त्रास होतो आणि त्याला पत्रात म्हणतो त्याला त्याच्यात मोठं भीषण वाटत असतो हा एक संवाद तुम्हाला सांगितला जरा ते सावधगिरी तुम्ही अवतीभोवती जर पाहिलं तर असे संवाद तुम्हाला ऐकू येतील असेच संवाद तुम्हाला ऐकायला मिळतील पण बुद्धिभोगाचा अधिकार या हातोळी पडला विरेषा मात्र जर सुचारीची कोणी घडत असेल तुम्हाला माहीत नाही म्हणता पण तुमच्या घरच्या मंडळींना विचार तुमच्या माहिती करता सांगतो की आता याची पट्टी निघायची इथं नाकावर लावायची त्यामुळे असं म्हणतात की तुमच्या नागपुऱ्या जराशा उघड्या राहतात आणि हवा चांगली असल्यामुळं खरं खरं आपण येत नाही. मला एकदा कोणते कशी पट्टी दिली मी म्हटलं मी घोडत नाही पाहिजे लावून बघतो. त्या दिवशी मी रात्री लावून पाहिली तर मला असं वाटतं त्या दिवशी बहुतेक मी घोरलं नव्हतो त्या रात्री. जेव्हा उशिरा भोग लागेल भोगणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याचे फार हाल अशा करता होतात की तो त्यांच्यामध्ये ज्ञानी असतो. म्हणून या ओळीचा आकार असं घेऊन आला की या अज्ञानाच्या त्याचा त्रास व्हायचा नसेल तर आपणही अज्ञानाच्या झोपेत जाऊन घोरायला पाहिजे असा अर्थ घेऊन आला. एक समजाव म्हणून कोणीशी दिली ज्ञानेश्वर महाराज असेल आता अज्ञानातल्या निदाचं थोडस होता सगळं होता पण हे भगवता धोरण काही काही जणांना समजतं असं मी ऐकलंय. कोणी कोणी सांगणारे भेटतात की मी जाम यायच्या आधी मला असं वाटलं की आपण घोरतोय आणि त्या निदारानेच मला जाग आहे मला समजलं मी घोरतो आहे. मी आमच्या भूगोलाच्या खोलीतले संवाद तुम्हाला सांगतोय. पण बुद्धी भेदाचा आधीचा स्वरूपातून जाता घोरलेलं तरी त्यांना एक तर सावध होती मिळाली असं मी ऐकलं आणि खूप शांत कोकणामध्ये जर तुम्ही गेला असाल तर आज देखील इतकं शांत आहे तिथं तर देसाईंच्या तिथं बाहेर स्वरूपानंद राहतात तर ज्या पहिली त्याच्या बाहेर कोणी साखर झोपत असते एकमेकात आलेल्या पाहुण्यांना ते जे सर्वत्र साखराश्रम आहे तो बांधायच्या आधी त्याच्या घरातून उतरायची सवय केली जाते. त्या पहिली स्वरूपाने खोलीच्या बाहेर असे साखर उतरत असते आणि झोपत कोणाच्या झोडण्याचा आवाज असा त्रास जर होत असेल तर स्वरूपाने जर सेवी करायला बोलवत असत आणि सांगत असत की त्याला जरा पाठा करा मग त्या माणसाला तर चांगल्या मोठ्या माणसाला सजलेला असताना पाठा ते अवघड काम पण त्याला पाठा केला जात असेल असं मी स्वामीजींकडे पाहिजे. प्रवचनातून स्वामीजींनी हे एकदा सांगितलेलं होतं एकदा या दोनदा सांगितलेलं की थोडाही आवाज त्यांना चालत नसेल म्हणून मग ते सांगत असत की त्या माणसाला पालथा करा मग त्याला पालथा केला जात असेल मग त्याचं खोडच पापायचं. तर एकदा असं झालं पावसमध्ये स्वामीजी स्वरूपानंदांचा जन्म झाला ती खोली आता जशी दाखवतात तिथे स्वरूपानंदांची मूर्ती आहे तशी ती खोली नव्हती खोली वेगळी खोली होती आणि त्या खोलीमध्ये स्वामीजी उतरायचे आम्ही जेव्हा जायचो आणि स्वामीजी उतरायचे आणि जो वरांडा आणि उसरी होती तिथं सगळे झोप असत आम्हाला झोप आले होते. तर आपल्याकडे काय होते आम्ही मागून म्हणून तर ते रात्री घोरायला सुरुवात झाली त्यांचा आवाज यायला लागला तर कोणाला या गोष्टीवरून असं वाटलं की माझं लागणार ना स्वामीजींना घोरण्याचा किती त्रास होत असेल या अरुण नातूंचा त्यामुळे त्या अरुण नातूंना त्या रात्रीमध्ये निदान चार पाच वेळ तरी पाठ करायला माझे दिसून यायचं का करत असत. आणि मग मला असं आठवलं की त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री ते त्यांची कमी लढायला मिळत होत समाधी मंडळाच्या समोर ते पटांकर मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं
या थोड़ा तो पुराने में उनसे भी जो आदमी जहाँ अच्छा था पुराने से हम बेहतर आए कई बुद्धि प्रचार का आदि था तया हाथों ही पटीला विदेशा मनोवी प्रति मुखा हता निकला तो ज्ञानेश्वर महाराज ने दिल्ली हो गए बुद्धि प्रचार का आदि था बुद्धीच्या ठिकाणी भेद निर्माण होणं वस्तुत एकच परमात्मा असताना विश्व या नावाचा वेगळा पदार्थ दिसणं बुद्धीला हा बुद्धीच्या ठिकाणी निर्माण झालेला भेद हा भेद जणू आरसा त्या आरशामुळं वस्तुत एकजिंती असलेलं विश्व हे अनेक विध असं दिसत भासत हा बुद्धिभेदाचा आरसा त्याच्या हातून पडला आणि खळखळून फुटला जसा आरसा आपल्या हातातून तुटावा आणि फुटून जावा तसा जो गुणांतर द्रष्टुत्वाने पाहतो साक्षी भावाने पाहतो त्याच्याबाबत गुण ही गोष्ट संपून जाते आणि त्याला आत्मज्ञान होतं त्याला आत्मज्ञान झाल्यामुळं त्याच्या ठिकाणी असणारा बुद्धिभेद संपून जातो बुद्धिभेदाचा आरसा त्याच्या हातातून पडला आणि फुटला म्हणून प्रतिमुखा भाषा उकळला तो म्हणून जगत हा एक प्रकार दिसतो आणि त्या जगताला पाहणारा मी हा एक प्रकार दिसतो आरशामध्ये वेगळा जगतापेक्षा जगताशी इंटिग्रेटेड असून मी जगतापासून स्वतःला वेगळा समजतो आणि जगत देखील परमात्मा असताना म्हणून मी जगत आणि परमात्मा मिळून परमात्माच आहे हे सगळं ज्ञान नाहीच झालेलं असतं ज्या भेदामुळं तो भेदच नाहीसा झाला तो अर्थात फुटून गेला आता अर्थात फुटून गेल्यामुळं प्रतिमुखाभास त्याचा आरशामध्ये जर आपण आपलं मुख पाहणार आपण आपलं मुखच आता पाहू शकत नाही अशी परिस्थिती झाली मी तू पण या गोष्टी संपून गेल्या मी आणि तू हे जे दोन भासत होते जगत आणि मी हेच नाही होऊन गेलं मला आता माझं मुख वेगळेपणाने पाहता येईल असं झालं म्हणून प्रतिमुखा भाषा मुकला तो म्हणून आरशामध्ये जो प्रतिमुखा भाग आधी बुद्धीने भेद निर्माण केला आणि परमात्म्याच्या ठिकाणी जगत झालं आणि त्या जगतामध्ये मी एक झालो हा त्या जगतामध्ये बुद्धिभेदामुळे जगत झालो आरसा आणि त्याच्यात आपलं मुख आपण पाहत होता हे दोन्ही संपून गेलं द्वैत नाहीसं झालं देहाभिमानाचा वारा आता वाजो खेळला मिरा तरी ऐक्य विधी सागरा दिवेश आहे देहाच्या अभिमानाचा वारा आता वाजो खेळला वारा वाजतो कसा हे जर समजायचं असेल तर कधीतरी सिंहगडावर जाऊन आधी मुक्काम करा सज्जनगडावर जाऊन आता वारा कसा वाजतो हे तुम्हाला कळेल एकदा मी आपल्या उशाकडून मुलाकांच्या घरी गेलो मी प्रकाश आणि आर्टिस्ट आपल्या उभं होतं इंधन फिरत्या उभ्या होत्या तिथून शिंदेरी दिसतो शिंदेरीच्या पाठीशी आहे दिसतो म्हणजे इथून नागनाथ पार्क असा आहे तेव्हा शिंदेरी इतका पाठीशी त्यांचं घर आहे आणि वरच्या माडीवर आम्ही झोपलो तो व्यक्ती खेळी शिंदेरीच्या समोर अशी आहे हा शिंदेरी किल्ला असा फिरता त्यांच्या घरापाशी आहे त्यामुळे त्यांच्या तिथं तो जो शिंदेरीचा कडा आहे त्या कड्याला दाबून येणारं वारं त्यांच्या तिथं येतं त्या भागात येत नाही आम्ही झोपलो तेव्हा पंखा लावण्याची काही आवश्यकता नव्हती हवा अतिशय चांगली होती तिच्या फक्त उभ्या लागलेला
आणि पहाटे अडीच्या दरम्यान आम्हाला सगळ्यांना एकदम जाग आली. पाहतो तर वरचा हा असा पुढचा असा फॅन फिरत होता, एवढा फॅन फिरत होता. तर कोणीतरी म्हणत लोकांना एवढा फॅन कोणी लावलाय म्हणून आर्टिफिशियल उठले पंखा बंद करायला. तर प्रकट दिवा लावला पंख्याची बटणं तर सगळी बटणं बंद पण पंखा फिरत होता. जोरात वारा पण वारा शीर देखील जाणतो, शिल्पी मारल्यासारखा आवाज येतो, वाऱ्याचा भडारा असतो, वारा फुलावतो, वारा वाचतो, वाऱ्याची भीती वाटते. तुम्ही झोप चाळवली जरा आणि तुम्हाला जर वाटलं जरा बाहेर जाऊन यावं, फ्रेश होऊन यावं, तर तुम्हाला बाथरूमला जायची देखील हिंमत होत नाही असं वाटतं की बाहेर कोणीतरी आहे की काय. हा जसा वारा असावा तसा देहाभिमानाचा वारा देखील मोठा भयानक असतो. तो वाजायचा थांबला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. देहाभिमानाचा वारा आता वाजवून देणार गेला, आता तो वाजेन असं झाला. तरी त्यावेळेला ऐक्य भीती सागरा म्हणजे तरंग आणि सागर यांचं ऐक्य झालं. जीवेश आहे तसं जीव आणि ईश यांचं त्यावेळेला ऐक्य होऊन गेलं. म्हणून मी मत पाहिले की प्राप्ती पाहिजे देणे तरी ती वर्षांची आकाशी धन जात देवी पाऊस सोडल्यानंतर आकाश जसं स्वच्छ होऊन जावं, धन जात जसे निघून जावे सर्व, तशी माझ्या भावाला त्या प्रकाराने त्याची माझ्या भावाची प्राप्ती झाला होते. जसे मेघ संपावे त्याने आकाशच उडावे, तसं देहाभिमानच संपावा आणि फक्त परमात्माच उडावा. बघा त्रिगुणांची सत्ता अशा रीतीने जी आपल्याला वेगळं पाडते परमात्म्यापासून, त्या त्रिगुणांपासून जर आपण वेगळे झालो तर ही गोष्ट घडून येते. तेही नीर होऊ नये येऊ का, मग देही लिहिये असं का, नागले नांगले देह संभूता गुणांनी तो त्या प्रकारही त्याप्रमाणे मी होऊन येऊ का, मग देही लिहिये असं का, त्या प्रकाराने तो परमात्म्याशी एकरूपता पावतो. आणि अशी एकरूपता झाल्यानंतर मग देही असं का, मग तो देहामध्येच असतो, परमात्मेशी एकरूप होतो पण तो देहामध्येच असतो. त्याचा देह तर पडलेला नसतो पण तो परमात्म्याशी ऐक्य साधून राहतो. देहाभिमानाचा वारा नाही का होतो. न मांगवे देह संभूता गुणांनी तो देहा समोरे निर्माण झालेल्या त्रिगुणांना तो अंगीकारक नाही, न अंगले तो आपल्यावर ओढून घेत नाही. ज्यांचा विकास येईल घरे दीप प्रकाश मावळे कान विधे ती दादरे वडवाने, जसं भिंगाच्या म्हणजे स्फटिकाच्या घरामध्ये दीप प्रकाशून नावले दिव्याचा प्रकाश आवडता येत नाही, सगळ्या बाजूने आपण तो बाहेर पडतो. आपल्या भीती कशा प्रकाश अवरून टाकतात, बाहेर जाऊ देत नाही. तसंच भीतीच्या भीतींना प्रकाश आढळता येत नाही, तो जसा तसा जसा बाहेर पडावा. कारण विधेची चादरे वडवा मिळून किंवा जसा समुद्रातला समुद्रात लागलेली आग वळवा नळ असं जरा विचार पाणी आणि पृथ्वी या क्रमाने सगळं जगत निर्माण झालं. मूळमाळेपासून त्रिगुण त्रिगुणांपासून पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतामध्ये जी पृथ्वी आप ते वायू आकाश, आकाश वायू ते आप पृथ्वी, त्यामुळे एकाच निर्माण झालं. आकाशात वायू झाला, वायूतून तेज झालं, तेजातून आप झालं. कोणत्या क्रमाने आपात जेव्हा तेज निर्माण होतं, समुद्रामध्ये जेव्हा वडवाळ निर्माण होतो तेव्हा भिजवायला काहीच नाही, कारण पाण्याला लागलेली आग असं त्याचं स्वरूप. तो काही केल्या जसा आवरला जात नाही, काय विघटन होत असेल पण पाण्यातल्या ऑक्सिजनची अग्निकरता मदत होते, त्यामुळे तो आवरलाच जात नाही. सागरे वडवा मिळून पैसा आला गेला गुणांचा बोलू न पहिले कयाचा गुण मग अशा गुणाची तर पुरुषाच्या ठिकाणी निर्माणच होत नाही का? निर्माण होतात पण त्याचा बोध होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आला गेला गुणांचा बोलू न पहिले कयाचा, गुणांचा प्रादुर्भाव असताना आणि गुण येतो आणि जातो असं घडत असताना ते बोधावरच राहते. आपण आत्मरूप आहोत या बोधापासून तो खाली येत नाही. तो देही त्यांचा जोडीचा चंद्र जरी तो देहाच्या ठिकाणी बोधाही कायम अस्तित्वमान असा असतो. तो देही दैता दोन्हीचा चंद्र जरी आकाशाचा चंद्र तसा पाण्यामध्ये प्रतिबिंबित व्हावा तसा परमात्म्याचा बोध त्याच्या देहामध्ये सतत दिसत असतो. तिन्ही गुण आपुलाही द्रोही देही नाचविकी बाजवी तो पाहोही न झाली आनंद देते. तिन्ही गुण आपापल्या कमीनुसार चढावळीनुसार वर्तन करत असतात. निद्रा येत असते, कर्मप्रवृत्ती होत असते, तत्वगुण दोन गुणांच्या दरम्यान येतच असतो. तमोगुणातून रजोगुणाकडे जायच्या आधी तत्वगुण येतो, मग रजोगुण येतो आणि रजोगुणातून तमोगुणाकडे जायच्या आधी परत तत्वगुण येतो, येतच असतो. तिन्ही गुण आपुलाने प्रवणी देही नाचली बाजळी म्हणून अगदी सिनेमाची आवड असणाऱ्या व्यक्ती सकाळी सहा साडेसहाला उठली की लगेच सिनेमा पाहत जात नाही. थोडा तरी तत्वगुण येऊन जातो, त्याला त्यावेळ नको वाटतं. मग नंतर खरी थोडा नाश्ता वगैरे झाला की मग त्याचं सुरू होतं. पण तमोगुणातून एकदम रजोगुणामध्ये जाता येत नाही, जवळपास कोणी जात नाही. रजोगुणातून देखील तमोगुणामध्ये एकदम जाणं कठीण असतं असं मी म्हणतो. क्षणभरचा होईना रजोगुण माणसाला देखील वाटतं की आपण हे कशा करता करतोय, काय करतोय. क्षणभर का एक कवळसा प्राप्तीना सत्वगुणाचं घेऊन जातो आणि मग तो तमोगुणात येतो. तो पाहोही न झाली आणि येते. तीन गुण आपल्या आपल्या पद्धतीने येतात जातात असं त्याचं चालू असतं, पण तो पाहोही न झाली आणि येते आणि त्याच्या अंगाने तो पाहण्यासाठी त्याच्यात उतरत देखील नाही. तो द्रष्टाच राहतो, गुणाती हा नेहमी द्रष्टाच राहतो. तो त्याच्याशी समरस होतच नाही, हा ठाय जो नाही. नेहटवले गेला अंतरी आता कार्य बनते शरीर लिहिली नाही, तो तिच्या निश्चयाने आत वळून बसलेला असतो. आपलं शरीर काय वर्तन करत आहे, कोणत्या गुणातून आपला दाखल आहे याचाही त्याला पत्ता मिळतो. चांदियों ने आंगली की खोली चल परिजा लिया पाकारी त्वचा पूर्ण सामग्री तरीके झाले आपल्या अंगाला लागलेली खोल म्हणजे का त्वचा टाकून दिली जेव्हा सर्प निघून जातो गृह पाचारी याचा अर्थ तेव्हा तो त्या त्वचेची त्या कापीची पर्वा करत नाही सोडून देऊन तो तसा निघून जातो का सौरभ्य जेणू जनिता अमोरून मिळवली जाणे आकाशा एखाद्या उत्तम फुलातलं सौरभ्य जीर्ण झालेल्या फुलातलं सौरभ्य सुंदरता जीर्ण झाल्यामुळे नाहीशी व्हावी आणि त्याचा सुगंध तसा आकाशात मिळून जावा एकरूप होऊन जावा माघारा कमळ कोशा नाही टिको ते फुल नाहीच झाल्यामुळं जीर्ण झाल्यामुळं आणि कसाही एकदा बाहेर पडल्यानंतर तो परत कमळ कोशात येत नाही तरी स्वरूप समर्थते ऐक्यदार झाले नाहीते ते तर तीन धर्म आणि त्यांचे निर्णय तस स्वरूप समर्थ झाल्यामुळं स्वरूपाची एकरूपता प्राप्त केल्यामुळं अशा प्रकारचं ऐक्य त्याचं होतं त्याचं तीन धर्म हे कैसे निर्णय या स्वरूप स्थिती गाठलेल्या पुरुषाची जी अवस्था आहे ती अवस्था देहाच्या अतिरिक्त अशी राहते देहाला देखील त्याची जाणीव राहत नाही जशी त्या कमळ कोशाला भाडून टाकलेल्या सुगंधांची जाणीव राहत नाही ते परत आत येत नाही तशा प्रकारे स्वरूप समर्थ होऊन गेल्यानंतर त्याचा देह हा त्या तऱ्हेने केवळ असतो म्हणून जन्म जरा मरण इत्यादीचे काही गुण तो देहीची केले कारण नाही दया म्हणून त्याला जन्म लागत नाही तो जन्म देहाला लागलेला असतो त्याला नाही ज्याला द्रष्टानुपश्यती तो द्रष्टा होऊन राहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतो की जन्म हा देहाला लागलेला आहे मला नाही जरा ही देहाला लागलेली आहे मला नाही आणि तसंच मरणाबद्दल इत्यादीचे काही गुण या श्लोकाचं निरूपण झालंय जन्म मृत्यू जरा दुःख ही मुक्त हा अमृत असते याच्यावर असं ज्ञानेश्वर महाराज निरूपण झालं ते जे सहा गुण आहेत जन्म मृत्यू जरा व्याधी व्याधी दुःख दोष जे तेरा व्याध्यात सांगितले त्याचा उल्लेख केला हे जे सहा गुण आहेत ते देहाशी संबंधित आहेत हे त्याला पक्क समजतं हे देहीची झेले कारण नाही दया आपला आणि त्यांचा काही संबंध नाही अशा पक्क्या बोधावर तो असतो त्याला मरण येत नाही का त्याला मरण येतं त्याच्या देहाला मरण येतो येतं मरणारा मी नाही असं त्याचा बोध असतो त्याला जरा येत नाही तर येत नाही जरा येत नाही असं नाही पण देहाला आली असा त्याचा बोध असतो सर्व येतं यावर कृती देहाच्या आणि मी त्याच्यापेक्षा वेगळा त्याला भूक लागेल तो समजेल की पोटाला भूक लागली बघा सारखा तर घरी मात्र म्हणून आला तो समजून नाही की पोटाला भूक लागली देहाला भूक लागली देहाचं देह लोटून दिली देहाला देवायला वाटलं त्याला भूक येत नाही देहाला भूक येते अशा रीतीने देहाकडे तो वेगळेपणाही पाहतो पण हा वाक्प्रयोग करू नका माझ्या देहाला आता झोप आली आहे असं म्हणू नका त्याचं कारण आपल्याला जे गुणांकडेच आहे आपल्याकडे सगळे त्याच्यामध्येच वर्तन करायचं असं बोली बोलल्यामुळं आपल्याला ज्ञान झालं असं होणार नाही घटात घ्या खापली या घटबंदी केली या महदाकाश अपरिचया लागेल की असेल घट फोडल्यानंतर घटभंग झाल्यानंतर या घटाच्या खापऱ्या असतात घटात या खापल्या घटभंगी केलेल्या त्या घटाच्या आत असणारे जे आकाश आहे ते महद आकाशामध्ये जसं सहज निसळून जातं त्यांची देहबुद्धी झाले तरी आपण आठवण होईल जर आपली आठवण झाली तर देहबुद्धी तशा रीतीने नाहीशी होते तरी आन काही आहे ते वाचून अशा वेळेला मग आपल्या आत्मस्मरणाखेरीत दुसरं काही शिल्लक राहील का असंच ज्ञानेश्वर महाराजांनी विचारल्यावर आपण त्याचं उत्तर नाही असं द्यायचं बरं का आपण म्हणायचं की नाही मग ते कसं कधीतरी आपल्याला उत्तर देता येईल ज्ञानेश्वर महाराजांनी जे विचारले ते असं झालं असं होणं शक्यच नाही या भावाने विचारलेलं आहे आपण त्याला रुगाळ होकार द्यायचा म्हणजे आपल्या बाबत देखील होकार करेल येणे ओळख बोधले आपण होकार दिल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज बोध झाला असं म्हणतात या थोर बोधावर येणे थोर बोधलेपणे तयार केला देखील असेल म्हणून मी तो मी म्हणे गुणात आता थोर बोध झालेल्या स्थितीमध्ये तो देहाती देहामध्ये असतो म्हणून मी त्याला गुणाती असं म्हणतो असं ज्ञानेश्वर महाराज अशा पुरुषाबद्दल म्हणतात ज्याला देवाची या बोला पारखून आपली दुखावा ज्ञानेश्वर महाराजाचा देऊ झाले श्रवणाशी पदार्थ त्यांच्या सदाचाराचे म्हण या गुणात्मक स्थितीचा अनुभव पारित्रस्थाला आणि म्हणून याचे निश्चित लक्षणं विचारण्यासाठी म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारला. तो प्रश्न आम्हाला विचारायला लागलो की हा गुणातीत असतो कसा, कोणत्या गुणांनी हा ओळखायचा, त्याचा आचरण करणार असतो, अशा प्रकारचा प्रश्न अर्जुन विचारतो.
Thank you.